चीनीमंडी.com पॉडकास्ट। व्याजासहित ऊस थकबाकी आणि वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने होण्याची मागणी। राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना देण्यात येणारे निवेदन SDM यांच्याकडे सुपूर्त केले, ज्यामध्ये व्याजासहित ऊस थकबाकी भागवणे आणि वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने करण्याची मागणी केली आहे। पदाधिकाऱ्यांनी शेतकरी विरोधी अध्यादेशाला परत घेण्यासाठी वीज बिल परत घेण्याचीही मागणी केली आहे। राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे जिल्हा महासचिव कुलदीप सिंग यांच्या नेतृत्वामध्ये SDM राजेश कुमार यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांची थकबाकी व्याजासहित भागवण्याची सुद्धा मागणी केली। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कर्जावर सरकारच्या नियमापेक्षा देण्या घेण्यावर बँक अधिक व्याज वसूल करत आहे। पीक कर्जाच्या खात्यावर सर्व्हिस चार्ज शुल्कही लावण्यात आले आहे, यावरही अंकुश लावला जावा। शेड्यूलनुसार वीज मिळाली नाही तर पिकांचे सिंचन होत नाही। तांदळाचे पीक वाळून चालले आहे। शेड्यूलच्या नुसार वीज पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे। युरियासह शेतीचे संबंधित इतर औषधे सक्तीने दिली जात आहेत, औषधाशिवाय खत दिले जात नाही, यावर अंकुश लावला पाहिजे। पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधी अत्यादेश परत घेण्याबाबतची मागणी केली। सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची गॅरंटी द्यावी, कोरोना काळासाठी सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, खरीफ पिकासाठी व्याजमुक्ती KCC जारी केली जावी, भाज्या फळे दूध आदींची MSP कमीत कमी C2 मूल्य आणि त्यावर 50% अधिक अशी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली। कोरोनामुळे शेतकरी छोटे दुकानदार उद्योजक तसेच सामान्य जनांचे बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई, डिझेलची किंमत कमी करावी अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी निक्सम सुतार, अजब सिंग, हरवीर सिंग, रोमिल सिंग, मनवीर सिंग, ऋषभ चौधरी, नरेंद्र सिंग, धरेंद्र तोमर आदि उपस्थित होते।